सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:24 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड जिंदगी जीने का फंडा बताने के लिए लाइन पर कौन है?
गुड मॉर्निंग रुद्र, उमेश
बोलते. उमेश कसा आहेस डार्लिंग?
एकदम मजे रुद्र, तुम्ही कसे?
बढ़िया एकदम. काय फंडा आहे तुझा आयुष्य जगण्याचा सांग.
हो ना रुद्र, म्हणजे आपण जे बघतो आयुष्यात आपल्याला जी गोष्ट म्हणजे आपल्याला आवडते तीच करायला भेटत नाही. तर म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्याबद्दल आहे ना, म्हणजे एक वाक्य वाचलं तुम्ही, त्या म्हणजे जीवनाचे सार्थक आपण जे आपल्याला जे आवडते ते करणार नसून आपण जे करतो ते आवडण्याचे. कारण जसं सांगितलं की आपल्या वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात, काही गोष्टी आपल्याला आवडत नाही, त्याच्यामुळे आपण जे करतो ते आवडून घेणं जीवनाचं सार्थक आहे.
आणि जी गोष्ट करावी लागते ती जर नावडते या भावनेने करत राहिलो आपण तर त्या गोष्टीला करण्यातली मजाही येत नाही आणि सजा मिळाल्यासारखी ती गोष्ट करत राहावी लागते. उससे अच्छा तो मजे लेके करो जी. सुबह हिट्स 93.5 रेड एफएम पर क्या है आपके जिंदगी जीने का फंडा? 6601935 पर बताए. डेंजरस इश्क से नैनारे कड़क ट्रैक थोड़ा सोया. एंजॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.